परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 16 ते 25 वयोगटाच्या युवा स्नेह कार्यक्रमात मी प्रणव दिलीप शेठ आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे या प्रार्थनेने होईल। प्रार्थना सादर करेल सद्भक्त हर्षवर्धन जोशी।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। तुला मागतो रामदासा दयाळा, दिना तारणी देयाता कृपाळा। घडो भक्ती तुझी असे तो करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। नको वासना विषयी होऊ देऊ, परद्रव्य देखो निया तृण भाऊ। असे दृढ वृत्ती मधुत्वावसादे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। नको काम हा क्रोध चांडाळ पापी, नको मोह तैसा मद क्रूर रूपी। मला कल्पने पासून सोडवावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। सदा सर्वदा शांती विरक्ती राहे, हरि कीर्तन चित्त माझे वसोहे। अखंडित अध्यात्म करणी पडावे, करणी पडावे। समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास दास्यत्व तुझे घडेना। श्री हस्त ठेवोनी दुखा हरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी। मनी लोचनी राम रूपा पहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। असे आवडी अंतरी दर्शनाची, परी भाग्य ही नामला भेटी कैची। करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। खरा दास बोधी असे भाव माझा, मना माझी हा लागला ध्यास तुझा। म्हणे उद्धव सूत हाती धरावे, हाती धरावे। समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे। जय जय रघुवीर समर्थ।
वेदांचे जे गुह्य, शास्त्रांचे जे सार, प्राकृत शब्दां माझी केला विस्तार। कर्म उपासना ज्ञान गंभीर, ज्याच्या मनन मात्रे आत्मा गोचर। जय देव जय देव जय मनोबोधा, पंच प्राणे आरती तुझ स्वात्म शुद्धा। 2 शते 5 श्लोक हे जाण, श्रवणे अर्थे साधक पावती खूण। परमार्थाशी सुलभ मार्ग हा पूर्ण यशवंत सद्गुरु दासाचा प्राण जय देव जय मनोबोधा पंच प्राणे आरती तुझस्वात्म शुद्धा अगदी सोप्या शब्दात परमार्थाची खून दाखवणाऱ्या मनोबोध म्हणजेच मनाचे श्लोक या सद्ग्रंथाची महती सांगणारी ही आरती आहे. दैनंदिन जीवनातील मनोबोध या संकल्पनेच्या आधारे अभ्यास आणि युवास्नेहमध्ये चिंतन प्रकटीकरण असा उपक्रम करण्याचे आमच्या वळवटाचे ठरले. मनाचे श्लोक म्हटलं की साहजिकच मन लहानपणात जातं, कारण त्यांचा आणि आपला जुना परिचय असतो. रोज संध्याकाळी देवाजवळ बसून मनाचे श्लोक म्हणावे असा घरातल्यांचा आग्रह असे. आता चिंतन करताना असं वाटतं की मनोबोधामध्ये नेमकं आहे तरी काय, मनोबोधाची निर्मिती कशी झाली, या सद्ग्रंथाला मनोबोध असेच नाव का दिले गेले, असे प्रश्न सुरुवातीला मनामध्ये आले. समर्थ रामदास स्वामींनी गुंफलेली 205 श्लोकांची ही माळ अजपाजप मंत्रासारखीच आहे. मनाच्या श्लोकांची निर्मिती समर्थांनी चाफळ येथे रामनवमीच्या उत्सवासाठी आपल्या शिष्यांकरता केली. हा सद्ग्रंथ लिहिण्यामागील त्यांची भूमिका ही आपले शिष्य भिक्षा मागत असताना भिक्षा देणाऱ्यास काही बाही उपदेश करावा अशी असली तरी त्यातील अंतरंग भूमिका महत्वाची आहे. मनोबोधातील श्लोक हे नावाप्रमाणेच मनाला उपदेश करणारे आहेत. वस्तुत मानवी शरीर हे देह मन आणि बुद्धी या त्रयींच्या कॉर्डिनेशननी चालत असतं, परंतु शरीराकडून घडणारी कुठलीही क्रिया त्याचा उगम हा मनातील विचार भावना यातून होत असतो, त्यामुळे मनाला उपदेश करणे महत्वाचे आहे. या बाबतीत उपनिषदांमधील एक दृष्टांत अगदी बोलका आहे. आपले शरीर हा एक रथ आहे, इंद्रिय अश्व आहेत, तर बुद्धी सारथी आहे आणि या सारथ्याच्या हातातील लगाम म्हणजे आपले मन आहे. यामुळे रथाचा मार्ग त्या लगामावर अवलंबून आहे, त्यामुळे मनाला योग्य वळण लागण्यासाठी हे श्लोक रचले गेले. समर्थ दासबोधामध्ये एके ठिकाणी म्हणतात त्याप्रमाणे येथे बोल नाही जनांसी हे अवघे आपणाची पाती शिकवावे आपुल्या मनासी क्षणाक्षणा. हे श्लोक आपल्या पारमार्थिक उन्नतीसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत. मनोबोधाचा अभ्यास करताना सर्वप्रथम एक घडले की हे श्लोक पुन्हा वाचनात आले. लहानपणी पाठांतर म्हणून केलेले श्लोक सुरुवातीचे आपल्याला माहितीचे असतात, परंतु त्यातील पुढच्या अंतरंग श्लोकांचा अभ्यास या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला. या सद्ग्रंथामध्ये मनुष्याच्या दुर्गुणांवर समर्थांनी केलेल्या टिप्पणीचा अभ्यास करताना स्वामीजींच्या दोन उपदेशांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. स्वामीजी एकदा म्हणाले होते की समोरच्या व्यक्तीमधील गुण आत्मसात करावे तर दुर्गुण आपल्यात नाहीत किंवा येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसंच दुसरं म्हणजे स्वामीजी आपल्याला नेहमी सांगतात की साक्षीभावाने राहा, घडणाऱ्या गोष्टींकडे अलिप्तपणे पाहण्याचा प्रयत्न करा. या दोघांची सांगड घालून आपण आपल्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला, त्यात जे दोष दिसत आहेत ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि गुण दिसत आहेत ते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये साधनेतील अनियमितता, सद्ग्रंथांचे कमी वाचन, मोबाईलचा अतिवापर आणि जास्त झोप या उणीवा सकर्षाने जाणवल्या व त्या भरून काढण्यासाठी मी सुरुवात केली. शिष्यलक्षण समासामध्ये समर्थ म्हणतात सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्य विण तैसे अध्यात्म निरूपण नसता होये. शेत पेरिले आणि उगविले परंतु निगे विण गेले साधने विण तैसे झाले साधकांची. स्वामीजींनी आपल्याला कृपांकित केलेलं आहे, शेत उगवलेलं आहे, त्याची निगा राखणं हे आपले इतिकर्तव्य आहे. हा प्रखर विचार माझ्या मनावर ठसला. सामान्यत 16 ते 25 हा वयोगट शैक्षणिक जडणघडणीचा आणि ऐहिक जीवनाच्या सुरुवातीचा असा काळ असतो, परंतु हाच वयोगट पारमार्थिक बैठक पक्की होण्याचा देखील आहे. आपण पाहतो आजच्या आमच्या नव्या तरुण पिढीला असलेली प्रलोभन अक्षरशः भयावह आहेत. मनावरील संस्कार पक्के होण्याच्या या काळातच त्याला योग्य वळण देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मनाच्या श्लोकांचा अभ्यास आम्हाला रामबाण उपायासारखा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेला अभ्यास निश्चितच आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरला. आजच्या कार्यक्रमामध्ये चिंतन प्रकट करण्यासाठी आम्ही 5 मनाचे श्लोक निवडले आहेत. आपल्या वाट्याला आलेली स्वधर्म कर्मे, सद्गुरूंप्रती शरणागती, बाह्य जगताशी वागताना ठेवलेला भाव, अवगुण कमी करणे, अकारण चिंता असे साधनपथावरून चालताना परमार्थाचे उलगडणारे पैलू यांपासून ते ज्ञानी पुरुषाची लक्षणं इथपर्यंत याचा आमच्या वयोगटाच्या नजरेतून स्पर्शणारा भावार्थ अशा चिंतनधारेतून आम्ही चिंतन प्रकट करणार आहोत. सर्वप्रथम चिंतन प्रकट करेल सद्भक्त श्वेता सोमवंशी. श्वेता FY BCOM चे शिक्षण घेत आहे. कथक आणि बॅडमिंटनची तिला आवड आहे.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मना सज्जना भक्ती पंथे जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकातील दुसरा श्लोक आम्ही अभ्यासासाठी घेतला आहे. मनाच्या श्लोकांमध्ये रामदास स्वामी सारं काही मनालाच उपदेश करतात. क्षणात इथं तर क्षणात तिथं असं धावणार आहे मन. सर्व इच्छा वासना कामना मनातच निर्माण होतात. एकनाथ महाराज सांगतात जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. म्हणजे आपला जन्म सुद्धा कोणत्या तरी वासनेमुळेच झाला आहे. विषयात रमणारं सुखात रमणारं दुःखात रडणारं हे मनच आहे. असं हे सतत विषयांकडे धावणारं मन आवरणं अतिशय अवघड आहे. ध्यानाला बसल्यावर हे मन कधी तुळशीबागेत फिरायला जातं तर कधी कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारायला. स्वामीजी सांगतात की मन आवरायला अवघड असलं तरी ते अशक्य नाही. प्रयत्नाने ते जमणार आहे. त्यासाठी रामदास स्वामी मनाला म्हणतात हे मना तू सज्जन आहेस. तू चांगला आहेस. तू सज्जनासारखंच वागलं पाहिजे. तू स्वार्थात विषय भोगात चैनीत लोभात गुंतून राहू नकोस. तू भक्ती मार्गाला लाग. भगवंताची पूजा कर. नामस्मरण कर. साधना कर. भक्ती मार्गाला लागणं म्हणजे साधना करणं. त्यासाठी कुठेही फिरण्याची आवश्यकता नाही. आपल्याला सद्गुरूंनी जी साधना सांगितली आहे जो उपदेश केला आहे तो जीवापाड जपणं सतत अनुसंधान ठेवणं. स्वामीजी नेहमी सांगतात काही झालं तरी ध्यान चुकवायचं नाही. दररोज ध्यानाला बसलंच पाहिजे. हा भक्ती मार्ग आहे. सुखाच्या वेळी किंवा दुःखाच्या वेळी आपल्याला तो सांभाळता आला पाहिजे. त्यासाठी सतत सावधान असलं पाहिजे. स्वामीजी सांगतात की मोठे स्वामीजी त्यांच्या मुलाच्या लग्न समारंभाच्या दिवशी सुद्धा ज्ञानेश्वरी प्रवचनाची वेळ झाल्यावर समारंभातून घरी जाऊन प्रवचन करायला बसले होते. असा हा भक्ती मार्ग आपण मनापासून स्वीकारला तरच तो श्रीहरी आपल्याला सहज पावेल. पण त्यासाठी दीर्घकाळ साधना करण्याचा आपण दृढ निश्चय केला पाहिजे. स्वामीजी सांगतात की 12 अधिक 12 अधिक 12 इतकी वर्षे साधनेसाठी लागतात. पण ही साधना मनापासून व्हायला हवी. कोणत्याही कर्म करताना ते ईश्वर स्मरण करून करावं आणि ते पूर्ण झाल्यावर त्याच्या चरणी ते अर्पण करावं. सारं काही तोच करतो आहे हे सतत ध्यानात ठेवावं. मी अभ्यास केला. मला चांगले मार्क्स मिळाले. माझं सगळ्यांनी कौतुक केलं. हे सारं बाहेरून घडत असलं तरी आपल्याला आज पक्क ठाऊक असलं पाहिजे की हे सगळं करणारा तो ईश्वर आहे. त्यासाठी भगवंतावर प्रेम करावं आणि भक्तीचा मार्ग स्वीकारावा. भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. सतत भगवंताचे नामस्मरण करणारा भक्त प्रल्हाद त्याच्यावर किती संकट आली तरी त्यातून त्याला वाचवणारा सुखरूप ठेवणारा नारायण म्हणजे भगवंत त्याला सर्वत्र दिसत होता. स्वामीजी आपल्याकडून अनुषंगिक साधना करून घेतात तेव्हा मन अतिशय शांत होते. साधना झाल्यावर स्वामीजी म्हणतात अशी मजा आहे. साधनेतील ही सुखाची मजा म्हणजेच श्रीहरी पावल्याचे समाधान आहे. अविनाशी जाणीव स्वरूप शुद्ध शांत स्वरूप आनंद स्वरूप असा हा भगवंत आपल्यातच आहे असं स्वामीजी आपल्याला नेहमी सांगतात आणि साधनेतून त्याची जाणीव करून देतात. पुढील दोन चरणात समर्थ सांगतात जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. आपल्याला भक्ती मार्गाने जायचं आहे तर काही गोष्टी अगदी निश्चयाने आचरणात आणायला पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात जनी निंदते सर्व सोडून द्यावे. निंद्य गोष्टी म्हणजे ज्यामुळे आपले किंवा समाजाचे हित होणार नाही अशा गोष्टी आपण करू नये किंवा ज्या गोष्टी घातक आहेत ज्यामुळे आपले व समाजाचे नुकसान होईल अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात. सतत टीव्ही पाहणे मोबाईलवर गेम्स खेळणं उगाचच मैत्रिणींबरोबर गप्पा मारणं किंवा फिरायला जाणं या गोष्टी आपल्यासाठी व्यर्थ आहेत. त्यामुळे आपण जीवनात काहीही साध्य करू शकणार नाही. आपला वेळ मात्र वाया जाईल. म्हणून ज्या गोष्टी केल्याने आपले हित साधणार आहे अशाच गोष्टींचे आपण आचरण केले पाहिजे. ध्यान, नाम, चिंतन, अभ्यास हे तर आपण करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपलं वर्तनही त्याला अनुरूप असंच असलं पाहिजे. आपली सर्व कामे आनंदाने करणं, इतरांना मदत करणं, कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेणं, आपल्या हिताबरोबर दुसऱ्याचेही हित जपणं, तसेच सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना देवाजवळ करणं हे आपल्याला करायचं आहे. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे नियमितपणे साधना करण्यासाठी प्रयत्न करते. दररोज न चुकता एक तास ध्यानाला बसते. ध्यान झाल्यावर स्वामीजींच्या चरित्र ग्रंथाचे वाचन करते. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना भगवंताचे स्मरण करते. स्वामीजींनी दिलेल्या बोधाचे स्मरण करते. डिसेंबर मध्ये आमच्या घरी लग्न समारंभ असल्यामुळे रोज एक तास ध्यानाला बसायला मला जमले नाही, पण तरी किमान 20 मिनिटं तरी डोळे मिटून बसत होते. असा हा सतत सुखात आनंदात ठेवणारा, अवघड असला तरी अशक्य अशक्य नसणारा हा भक्ती मार्ग. अशा या भक्ती मार्गावरून आम्हा सर्वांची वाटचाल व्हावी आणि जास्तीत जास्त साधना आमच्याकडून व्हावी अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करते.
श्वेतानी चिंतन प्रकट केलेल्या श्लोकाशी निगडीत स्वामी माधवनाथांचा एक सुविचार माझ्या वाचनात आला. ते म्हणतात, साधकाने वर्तन करताना आपल्या मनाचे खेळ दुरून पहावे. कोणत्या इच्छा होत आहेत ते पहावे. त्या योग्य असतील तर पुरवाव्यात, अयोग्य असतील तर मनाला सांगावे, तू खुशाल इच्छा कर, मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाही. ज्ञानेश्वरी वाचावी, ध्यान करावे, नाम घ्यावे अशी इच्छा झाली तर तेवढे मोठे भाग्य, आणि सत्संगतीची इच्छा झाली तर हे महाभाग्यच आहे. यापुढील श्लोकावर चिंतन प्रकट करेल सद्भक्त नील धर्माधिकारी. नील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशिरे नीव वावे. समर्थकृत मनाचे श्लोक म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचा अक्षर अलंकार आहे. सर्व संतांनी मनावर उदंड लिहिले आहे, पण त्यांच्यात व समर्थांत फरक एवढाच की समर्थांनी मनाला प्रेमाने समजावून सांगितले आहे. ज्या साधकाला मन जिंकता येते तो सिद्ध होतो. या श्लोकात धैर्य व सहनशीलता, नम्रता यासारखे गुण अंगात बाणवण्याचा समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. या श्लोकाचे वैशिष्ट्य हे की रोजच्या जीवनात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जावे याचे आपल्याला तत्काळ मार्गदर्शन लाभते. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे याचाच अर्थ तुझे धैर्य अविचल असू दे. धैर्य वादळी मेघांना तोंड देत उभ्या असलेल्या पर्वत शिखरासारखे स्थिर असले पाहिजे. स्थिरता, सोशिकपणा, न सोडणे, न पळणे, दटून उभे राहणे हे भाव धैर्य धारिष्ठ यांच्यात समाविष्ट होतात. मर्यादा राखणे, संयम पाळणे म्हणजेच धैर्य. मला हे धैर्य तीन प्रकारचे आहे असे वाटते. स्वामीजी आपल्याला नेहमी सांगतात की साधकाने आपली प्रापंचिक आणि व्यावहारिक कर्मे सर्व शक्तीबुद्धीनिशी आणि मनपूर्वक करायला हवीत. ही अशी कर्मे पार पाडण्यासाठीही धैर्य लागते. ठरवलेली कामे पूर्ण न होण्याचे कारण म्हणजे धैर्य व चिकाटीची कमतरता असे माझ्या लक्षात आले. एखादे काम करण्याच्या आधी निश्चय करून बसले तर ते काम जास्त चांगले करता येते असे मला कळले. दुसऱ्या प्रकारचे धैर्य म्हणजे विद्यार्थी दशेत आपल्या समोर अनेक डिस्ट्रॅक्शन्स येतात, त्यांच्यावर मात करण्यासाठी व योग्य मार्ग निवडण्यासाठीही एका प्रकारचे धैर्यच लागते. तिसऱ्या प्रकारचे धैर्य म्हणजे साधनेसाठी लागणारे धैर्य. कधी कधी आपल्याला ध्यान करावेसे वाटत नाही, पण अशावेळी मनाविरुद्ध जाऊन ठराविक साधना धैर्याने करावी लागते. जीवनात अनेकदा श्रेयस आणि प्रेयस यातील एकच निवडण्याची वेळ येते. श्रेयस म्हणजे प्रिय न वाटणारी परंतु अंतिमतः कल्याणकारी ठरणारी गोष्ट. प्रेयस म्हणजे वरकरणी प्रिय वाटणारी परंतु अंतिमतः हितावह नसलेली गोष्ट. जीवनात प्रेयस गोष्टी मिळवण्याचा मोह टाळून श्रेयसाकडे वाटचाल करण्यासाठी श्रेष्ठ धारिष्ठ अंगात असावे लागते. याचेच उदाहरण म्हणजे आपले परमपूजनीय स्वामीजी. त्या काळी कंपनीत मिळणाऱ्या भरपूर पगारामुळे तेथील नोकरी वरकरणी प्रेयस होती, मात्र कामासाठी 8 ते 9 तास वेळ द्यावा लागणार होता. शिवाय येण्या जाण्याचा वेळ धरून नोकरीत दिवसाचे 11 ते 12 तास जाणार होते. याशिवाय तेथील कामांमध्ये असणाऱ्या चढावडीच्या वातावरणामुळे मनाला व्यग्रता येणार ती निराळी. म्हणून स्वामीजींनी कंपनीतील नोकरीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परमार्थासाठी अधिक श्रेयस्कर असलेली बँकेतील नोकरी करण्याचा निर्णय घेतला. बौद्धिक क्षमता असूनही असा निर्णय घेण्यासाठी आत्मदर्शनाची तीव्र ओढ असलेल्या साधकाला धैर्याची आवश्यकता असते. मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपल्याला स्तुतीची अपेक्षा असते. कुणी स्तुती केली तर आपल्याला निश्चितच आनंद होतो. पण काही प्रसंग येतात जेव्हा लोक आपल्या मनाविरुद्ध बोलतात व आपल्याला राग येतो. येथे समर्थ म्हणतात की असे नीच बोलणे सहन करावे, दुसऱ्याला प्रत्युत्तर देऊ नये. जेव्हा आपली कोणी निंदा करते तेव्हा आपल्याला राग येतो. तो राग आपल्या अहंकारापोटी असतो. आपल्याला देह मन बुद्धी म्हणजे मी आहे असे वाटते. नीच बोलण्याने आपला अहम दुखावला जातो आणि आपल्याला वाईट वाटते. पण स्वामीजी आपल्याला हेच सांगत असतात की तू हा देह मन बुद्धी नाहीस आणि याचा अभ्यास करण्यासाठी नीच बोलणे सोसणे सहन करणे अतिशय आवश्यक आहे. याला तितिक्षा हा गुण म्हणतात. आपण हा अभ्यास कसा करू शकतो? तर कोणी आपल्याला नीच बोलले तर त्याचा रॅशनली विचार करू शकतो. त्यांनी बोललेले आपल्याला खरंच लागू असेल तर ऍक्सेप्ट करायचे व स्वतःच सुधारणा करायची, आणि जर आपल्याला लागू नसेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे. समर्थ यापुढे म्हणतात की स्वतः मात्र निंदेला प्रत्युत्तर न देता अतिशय नम्रतेने शांतपणे आणि गोड बोलावे. आपली भूमिका लोकांना नम्रपणे स्पष्ट करून द्यावी जेणेकरून गैरसमज दूर होतील. या दोन ओळी वाचल्यावर ज्ञानोबांची आठवण होते. ज्ञानोबांना त्यांच्या जीवनभर अतिशय नीच बोलणे सहन करावे लागले. त्यांना सर्व लोकांनी वाईट टाकले होते. तरी सुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी लोकांविषयी एकही कठोर शब्द वापरला नाही. त्यांनी सर्व जगताविषयी विश्वप्रेमच व्यक्त केले आहे. म्हणून त्यांना जगन्माऊली म्हटले जाते. हा टोकाचा आदर्श आपल्या समोर आहे. पुढे समर्थ म्हणतात मना सर्व लोकांशिरे नीव वावे. येथे समर्थ म्हणतात की वरील प्रमाणे जो वर्तन करतो त्याच्या समर्थात येणारे लोक शांत होतात. संतांच्या अतिशय गोड वागणुकीने व बोलण्याने लोकांचे अंतःकरण शांत होते. आपल्यालाही स्वामीजींचे बोलणे ऐकल्यावर या प्रकारचा अनुभव येतो. केंद्रात आल्यावर आपले मन प्रसन्न होते. समर्थ म्हणतात की आपल्या संपर्कात येणारे लोक प्रसन्न होतील अशीच वागणूक असावी. मनाचे श्लोक समर्थांनी मनाला उपदेश करण्यासाठी वापरले आहेत. या श्लोकांचा अभ्यास करून आपले आचरण बदलणे अभिप्रेत आहे. मी असे वाचले आहे की विजडम इज नोईंग व्हॉट टू डू नेक्स्ट, स्किल इज नोईंग हाऊ टू डू इट, अँड व्हर्च्यू इज डुईंग इट. आपल्याला स्वामीजींकडून विजडम आणि साधनेचे स्किल ही प्राप्त होत आहे. त्याप्रमाणे आपले आचरण बदलणे, निश्चयाने आणि नियमाने साधना करणे हा व्हर्च्यू म्हणजेच हा गुण स्वतःत आणण्याची शक्ती बुद्धी आम्हा सर्वांना मिळो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना.
नीलच्या या चिंतनानंतर आपण एक सामूहिक भजन म्हणणार आहोत. इयत्ता दुसरी मध्ये म्हणजे 2001 साली स्वामीजींसमवेत काही साधकांना सज्जनगडावर समर्थांच्या समाधी दर्शन आणि स्वामीजींच्या हस्ते पूजा अनुभवण्याचं भाग्य लाभलं होतं. त्यात बाबांसोबत मी देखील होतो. तेव्हा प्रवास करताना स्वामीजींनी रामा 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 रघुनंदना हे भजन सांगितलं होतं. ते मला अजूनही जसंच्या तसं आठवतं. तेच भजन आता आपल्याला सद्भक्त दीप्ती धोनफळे सांगेल. तिच्या पाठोपाठ आपण म्हणूयात. दीप्ती तप महाविद्यालयात 11वीमध्ये शिकत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. रामा 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 रघुनंदना रामा रघुनंदना. रामा 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 कुलभूषणा. रामा 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 जानकी पते रामा जानकी पते. रामा 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 विमय मते रामा 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 दीन वत्सला रामा भक्त वत्सला राम दास म्हणे तुझी अगम्य लीला रामा 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 हो जय रामा हो तारी 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 आमा हो तोड़ी 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 भव पास रामा भव पास अनन्य शरण रामी रामदास सज्जनगडनी वास माझे रामदास माये माझे रामदास माये रामदास माये माझे रामदास माये समहरणी निवास माझे कल्याण माये माझे कल्याण माये कल्याण माये माझे कल्याण माये पुण्यक्षेत्र निवास माझे माधव गुरु माये माझे माधव गुरु माये माधव गुरु माये माझे माधव गुरु माये राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम राम 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 जप सीताभिराम राम 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 जप सीताभिराम
या भजनानंतर पुढील श्लोकावर चिंतन प्रकट करेल सद्भक्त राधिका जोशी. राधिका बायोडायव्हर्सिटी या विषयामध्ये डबल ग्रॅज्युएट असून तिने क्लिनिकल एम्ब्रियोलॉजी या विषयामध्ये स्पेशलायझेशन केलं आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंद देखे दमानी वियोगे हा मनाच्या श्लोकातील 17 क्रमांकाचा श्लोक आहे. दैनंदिन जीवनातील मनोबोध या थीम खाली आपण हा श्लोक निवडला आहे. समर्थ पहिल्या चरणात म्हणतात मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. माणसाचं मन सतत कुठल्या ना कुठल्या चिंतेत मग्न असतं. सतत कशाची ना कशाची चिंता. असं म्हणतात माणूस चितेमुळे एकदाच मरतो मात्र चिंतेमुळे तो क्षणोक्षणी मरत असतो. या वाक्याचा आपल्या जीवनाशी अतिशय निकट संबंध आहे. समर्थ म्हणतात मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. आपण बहुतांशी चिंता आपल्या मनातल्या मनातच करत असतो. नेहमी ती कुणापुढे व्यक्त करूच असे नाही पण मनात मात्र चिंतेचं वादळ निर्माण झालेलं असतं. आपल्या चिंता या देह मन आणि बुद्धी च्या अंगाने निगडीत असतात. देहाच्या अंगाने चिंता म्हणजे सौंदर्य चिंता आणि प्रकृती चिंता. मोठे स्वामीजी म्हणायचे की आपल्याजवळ जे आहे त्यापेक्षा आपल्याजवळ जे नाही ह्याची आपण जास्त चिंता करतो. जसं आपण जाड असू तर बारीक होण्याची चिंता आणि बारीक असू तर जाड होण्याची चिंता. प्रकृतीला तर जीवापलीकडे जाऊन जपतो. जर असं काही झालं तरी जवळ डॉक्टर म्हणत नाही इतकी काळजीचं काही कारण नाही, तोवर आपण निष्कर्षांचे थर रचून किती चिंताग्रस्त झालेले असतो. मनाच्या अंगानी विचार केला तर लौकिक सुखाकडे धाव घेण्याच्या वृत्तीमुळे बऱ्याच चिंता आपल्या वाट्याला येतात. एकदा असं वाचनात आलं होतं की माणसाचं मनच माणसाला पोखरतं, जाळतं आणि चक्क पाण्याविना बुडवून टाकतं. आपल्या आवडीचा आणखीन एक चिंतेचा विषय म्हणजे आर्थिक चिंता. एकदा एक अतिशय श्रीमंत व्यक्ती असते, तिला ह्या विचाराने झोप नाही लागत की आपल्याकडचे पैसे कोणी चोरले तर आपलं कसं होणार. आणि दुसरीकडे एक अतिशय गरीब व्यक्ती असते, तिला ह्या विचाराने झोप नाही लागत की आपल्याकडे तर खायला प्यायलाही पैसे नाहीत, आता आपलं कसं होणार, आता आपलं कसं होणार. या वाक्याशी आपणही इतके समरस झालेले असतो की कितीतरी सहज बोलता बोलता सुद्धा आपण कितीतरी वेळा वापरतो. बुद्धीच्या अंगाने विचार केला तर तर्क लढवण्याच्या वृत्तीमुळे आपण चिंतेच्या कचाट्यात अडकतो. टू बी और नॉट टू बी, हे करू का ते करू, साध्या साध्या प्रसंगात सुद्धा हो का नाही. समर्थ मात्र ह्या साऱ्या चिंतांना व्यर्थ चिंता असं म्हणतात, कारण आपलं ध्येय आत्मदर्शन जर का ठरवलं असेल तर या संसारातल्या चिंता त्या ध्येयापुढे गौण आहेत. रामदास स्वामी एका ओवीत म्हणतात, सांडोलिया संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता. संत लोक चिंता करतात मात्र ती संसारातल्या व्यथांची नसून देवाची चिंता करतात. संसारात सुख किंवा दुःख मिश्रित असतात. साधू संतांच्या वाट्याला सुद्धा दुःखाचे प्रसंग येतात, मात्र ते खेद किंवा चिंता न करता त्यापासून अलिप्त राहतात. आपण या चरणांवर अशा प्रकारे अभ्यास करू शकतो. पहिलं म्हणजे जास्तीत जास्त वेळ भगवत चिंतनात घालवायचा, आपल्या मनाला जास्तीत जास्त नामस्मरण, सद्ग्रंथांचे वाचन अशा साधनेने प्रिऑक्युपाय करायचं, म्हणजे संसारातल्या चिंतांना आपल्या मनात थारात मिळणार नाही. दुसरं म्हणजे लिव फ्रॉम मोमेंट टू मोमेंटचा अभ्यास करायचा. जे घडून गेलंय आणि जे घडून येणार आहे त्याबद्दल विचार न करता चालू क्षणात जगण्याचा प्रयत्न करायचा. समर्थ पुढच्या चरणात म्हणतात, अकस्मात होणार होऊनही जाते, जे घडून येणार आहे ते घडून येणारच. त्याबद्दल चिंता केल्याने घडून येणारा प्रसंग टळू शकत नाही, उलट जे सुखाचे क्षण आहेत ते सुद्धा निसटून जातात. स्वामीजी म्हणतात की काठीचं एक टोक धरलं तर दुसरं टोक त्याबरोबर येणारच आहे. सुखाच्या क्षणांबरोबर दुःखाचे क्षण हे येणारच. होणार ते होये नका आणि जाणार ते जाय नका असा भाव ठेवून अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. अभ्यास करताना सहजच काही प्रसंगात या चरणाचं स्मरण व्हायचं. असाच एक प्रसंग, वर्षाच्या सुरुवातीला आपल्या राशीला 2016 वर्ष कसे जाणार आहे, काय काय होणार आहे याबद्दल लेख आला होता आणि उगीचच उत्सुकता म्हणून मी तो वाचायला लागले. वाचता वाचता समर्थांचं हे चरण सहजी मनात आलं, अकस्मात होणार होऊनही जाते, जे होणार आहे ते तर होणारच, 2016 जसं जायचं आहे तसं जाणारच, भविष्य वाचून त्यात काही फरक होणार नाहीये. आणि या विचारांनी मन सहजच सावध झालं. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. कर्मयोगे ह्याचा अर्थ आपणच केलेल्या कर्मामुळे सुख किंवा दुःखाचे भोग भोगावे लागतात. स्वामीजींनी एकदा असं सांगितलं होतं की आज मी ज्या स्थितीत आहे त्या स्थितीला मी स्वतःच जबाबदार आहे. आणि हे जर आपण समजून घेतलं तर प्राप्त झालेली परिस्थिती स्वीकारण्याचं बळ आपल्याला मिळतं. मग काही प्राप्त झालं किंवा नाही झालं तरी आपल्याला खेद होणार नाही. समर्थ शेवटच्या चरणात म्हणतात, मती मंदते खेद मानी वियोगे. समर्थ मतिमंद कोणाला म्हणतात तर जी व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या वियोगाने दुःखी होते अशा व्यक्तीला समर्थ मतिमंद म्हणतात. वियोगाने होणाऱ्या दुःखाला आपली आसक्ती जबाबदार असते. आपल्याला आसक्ती कशाची असते तर सर्वप्रथम आपल्या देहाची. आपल्या देहाला काही झालेलं आपल्याला चालत नाही. देहाच्या खालोखाल आसक्ती असते ती दृश्य वस्तूंची आणि ही आसक्ती काही केल्या सुटत नाही. पण समर्थांना मात्र इथे साधकांकडून विवेक अपेक्षित आहे. कुठल्याही वियोगाने दुःखी न होऊन जाता सार काय, असार काय, महत्वाचं काय आणि गौण काय, असा विवेक समर्थांना आपल्याकडून अपेक्षित आहे. स्वामी कृपेने असाच विवेक आपला प्रत्येक आपल्याला प्रत्येक प्रसंगात करता यावो ही त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना. हरिओम.
राधिका म्हणाली तसं आपण नाना प्रकारच्या चिंतांमध्ये अडकून पडलेले असतो. खर तर 16 ते 25 हा वयोगट जबाबदारीच्या दृष्टीने सर्वात कमी असलेला असा असतो. तरी पण आपण कॉलेज क्लासेस मित्रमैत्रिणींमधील गॉसिप इगो इश्यूज यात मनाला विनाकारण अडकवून चिंता वाढवून घेतो आणि नाराज होतो. त्याऐवजी एके ठिकाणी मोठे स्वामीजी म्हणतात, देह हे वाटेवरील वस्तीचे ठिकाण असून तो आपल्याला सोडून जायचे आहे, त्यात अडकू नये. देह आहे तोवर ध्यान नाम इत्यादी साधना कराव्यात. खरं पाहिलं तर ही दोन टोकं आहेत. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्यामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला घडवून आणायचं आहे, त्यासाठी आपण कसून प्रयत्न करूया. यापुढील श्लोकावर चिंतन प्रकट करेल सद्भक्त आशुतोष धुमाळ. आशु रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना सीकव पुढिलासी, अहंभाव जो राहिला तुझ पासी. समर्थांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकातील हा 160 क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकाचा सरळ अर्थ पाहिला तर असा होतो की समर्थ मनाला उपदेश करत म्हणत आहेत की हे मना, तू वादात कधीही पडू नकोस, त्यामुळे तुलाच खिन्नता येईल. तसेच हे मना, तू कोणताही भेदभाव कधीच करू नकोस, ज्यामुळे अनेक विकार उत्पन्न होऊ शकतात. त्याचबरोबर तू कुणालाही काही शिकवायला जाऊ नकोस, कारण या तिन्ही गोष्टींमुळे अहंकार वाढतो. अहंकारामुळे या तिन्ही गोष्टी उद्भवतात. नको रे मना वाद हा खेदकारी. रामदास स्वामी मनाला म्हणतायत की तू कोणाशीही कुठल्याही प्रकारच्या वादात पडू नकोस, त्याच्यातून फक्त खिन्नता उद्भवते आणि त्यातूनच शांती नष्ट होते, अशांतता येते. याच गोष्टीकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण पाहिले तर आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांच्या वादाकडे किंवा परस्पर विरोधी विचारांकडे पाहिले तर जास्त खेद निर्माण होतो. या विसंगतीमुळेच आपल्या मनाचा विवेक ढळतो. आपल्या मनाचे खरे परीक्षण करण्यासाठी आपण आपल्या मनात चालू असलेल्या वादाकडे तसेच दुसऱ्यांशी वाद करण्याची इच्छा होण्याकडे तटस्थपणे बघणे गरजेचे आहे. आपल्या मनामध्ये वाद करण्याचा मोह कुठून कसा निर्माण होतो याकडे बघणे गरजेचे आहे. हा मोह टाळता आला तर उत्तमच, परंतु तसे न जमल्यास होणारा खेदही अलिप्तपणे बघणे गरजेचे आहे. संत हे कोणत्याही परिस्थितीत शांत आणि अलिप्त राहू शकतात. एक गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आहे. एकदा महाराजांचे भाईबंद त्यांच्याशी जमिनीवरून खूप वाद घालत होते. अगदी हमरीभमरीवर त्यांचा वाद गेला होता. त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांना भगवद्गीतेतील काम एष क्रोध एष या श्लोकाचा अर्थ विचारला तर महाराज त्यांना म्हणाले की थांबा, एवढं नाटक संपू द्या, मग सांगतो. आणि दुसऱ्या क्षणी ते शांत होऊन त्यांनी अगदी शांत होऊन त्या श्लोकाचा खोल अर्थ त्या व्यक्तीला सांगितला. क्षणापूर्वी भांडणारे हेच का ते अशी शंका यावी इतके ते शांत आणि प्रसन्न काही वेळातच झाले होते. संत प्रत्येक कर्मातून अलिप्त असतात, आपण मात्र खूप इन्व्हॉल्व्ह होऊन सगळ्या क्रिया करतो. म्हणूनच भांडणानंतर आपल्याला खूप मानसिक त्रास होतो. आपण रोज वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो ज्यांची मतं आपल्यापेक्षा भिन्न असतात. ते आपल्या विचारांशी जुळतीलच असं नाही. याचा अर्थ ती माणसं किंवा त्यांची मतं चुकीची आहेत असं नाही. हे आपलं मनच आहे की जे इतरांना जज करत राहतं आणि आपल्याला त्यांच्याशी वाद घालायला भाग पाडते. एक साधक म्हणून आपल्याला खूप सावधपणे प्रत्येक विचाराकडे बघणं गरजेचं आहे, कारण तेच आपले विचार पुढे कृतीत येतात. पुढे समर्थ म्हणतात, नको रे मना भेद नाना विकारी. हे मना, तू कुठल्याही प्रकारे भेदभाव करू नकोस, त्याच्यातूनच बरेच विकार आपल्या मनात उद्भवतात, परिणामी ते आपल्या वागण्यातून दिसून येतात. जेव्हा आपण वर्ण आकार जातपात आर्थिक परिस्थिती यावरून भेद करतो तेव्हा वस्तुत आपण आपलेच मन नकारात्मक गोष्टींनी भरत असतो. ही एक विकृतीच आहे की जी आपल्याला संकुचित बनवते, त्यामुळे आपणच आपल्या प्रगतीतले अडथळे बनतो. एक साधक म्हणून दुसऱ्याच्या बाबतीत कोणताही भेद मनात निर्माण न करता आपल्याच नकारार्थी मनावर काम करणे गरजेचे आहे. कारण कोणत्याही प्रकारच्या भेदभावामुळे आपण आपलंच नुकसान करून घेतो, आपणच आपल्याला गोंधळात टाकतो. एक तरुण वयातला साधक म्हणून आपण सहजी अशा भेदभावाला बळी पडू शकतो, कारण आपण एका विशिष्ट वातावरणात आणि एका विशिष्ट परिस्थितीत वाढलो आहोत. मला असं वाटतं की जेव्हा आपण दुसऱ्यांचा आहे त्या परिस्थितीचा आणि आहे त्या विचारांचा विचार करू, तेव्हा आपल्यातील ऍक्सेप्टन्सी वाढेल, आणि असं झालं तरच आपल्या मनात खरी शांती, प्रेम आणि आनंद निर्माण होईल. समर्थांना म्हणायचंय की भेदभाव हा आपल्या मनाचा खेळ आहे, त्याचे खरे पाहता बाहेर काहीच अस्तित्व नाहीये. नको रे मना शिकवू पुढील असी, पुढे समर्थ आपल्या मनाला सांगतात की तू दुसऱ्यांना शिकवण्याचा किंवा उपदेश करण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रत्येकाला दुसऱ्याला शिकवण्याचा एक छंद असतो. बरेचदा समोरच्याला आपल्या सल्ल्याची काही गरज नसते, त्याला गरज असेल तर तो मदत मागेल, उपदेश नाही. शेवटी लोकांना जे करायचे असते ते तसंच करतात. जर आपण नीट विचार केला तर जगामध्ये एकच व्यक्ती अशी आहे जिला आपल्या उपदेशाची आणि बदलण्याची गरज आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतःच आहोत. जर आपण आपले दुर्गुण आणि चुका पाहिल्या आणि त्याच्यावर काम केले तर आपण कधीही दुसऱ्याला शिकवायला जाणार नाही, तर आपण त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करू. दुसऱ्याला शिकवायला जाणे हा एका प्रकारे अहंकाराचाच भाग आहे. अहंभाव जो राहिला तुझं पासी. समर्थ श्लोकाचा शेवट करताना सावध करतात की या वरील तीन गोष्टींमुळे म्हणजेच वाद, भेद आणि विनाकारण केलेला उपदेश यांनी आपला अहंकारच पोचला जातो. अहंकारच या तिन्हीचा पायाच आहे. अहंकारापोटीच आपण दुसऱ्याला सतत जज करत राहतो, दुसऱ्याचे परीक्षण करत राहतो. अहंकारापोटीच आपण वाद घालत राहतो, कारण आपल्याला वाटत राहते की समोरचा चुकतोय आणि माझेच बरोबर आहे. अहंकारामुळेच आपण दुसऱ्याला सल्ले देत फिरतो, कारण आपल्याला वाटतं की आपल्याला खूप काही येतं. हा श्लोक आपल्याला आपण काय करू नये याचे नेमके मार्गदर्शन करतो. मनाचे हे श्लोक आपल्या मनाच्या सवयी आणि विचार यांना योग्य मार्गावर आणतात. हा श्लोक आपल्या जीवनात उतरावा यासाठी आज आपण स्वामीजींकडे प्रार्थना करूया. हरी ओम तत्सत.
आपली ऍक्सेप्टन्सी वाढवण्याबाबत अशू म्हणाला तसं मध्यंतरी विन्स्टन चर्चिल यांचं एक सुंदर वाक्य वाचण्यात आलं होतं. करेज इज व्हॉट इट टेक्स टू स्टँड अप अँड स्पीक. करेज इज ऑल्सो व्हॉट इट टेक्स टू सिट डाऊन अँड लिसन. खरंच समोरच्या व्यक्तीचं मत शांतपणे ऐकता येणं हा देखील एक मोठा गुण आहे. आपण फक्त आपल्यापुरता विचार करत असतो, त्यामुळे आपल्या इतर व्यक्तींसोबत मतभेद होतात. सर्वांशी प्रेमाने समभावाने वागलं तर ते कमी होऊ शकतात. यासाठी प्रेमभाव हा या महिन्याचा संकल्प आपल्याला अभ्यासासाठी उपयुक्त आहे. यापुढील श्लोकावर सद्भक्त आनंद कुलकर्णी चिंतन प्रकट करेल. आनंद सीएचं शिक्षण घेत आहे.
श्रीराम. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आपण आज मनोबोधात समर्थांनी व्यावहारिक अंगाने केलेला उपदेश आपल्याला साधनेच्या अंगाने कसा उपयोगी पडतो ते चार श्लोकांच्या आधारे पाहिले. पण समर्थांना व्यवहार उत्तम सांभाळून परमार्थ करणारा साधक अपेक्षित आहे. त्याने आधी सर्वोत्तमाचा म्हणजे श्रीरामाचा दास होणे हे अपेक्षित आहे. मग साधना करता करता त्याचे जीवन धन्य होते. सदा देव काजी जिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्यवाचा. स्वधर्मे चिताले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ रामदासस्वामी म्हणतात की जो आपले शरीर न कंटाळता न थकता ईश्वराच्या सेवेत सदैव राबवित असतो, जो आपल्या वाणीने प्रतिदिन आणि सातत्याने अखंडपणे देवाचे नामस्मरण करत असतो, जो उत्तम प्रकारे स्वधर्माचेच पालन करतो, तोच भक्त भगवंताचा श्रेष्ठ भक्त आहे. सदा देव काजी जिजे देह ज्याचा. काज म्हणजे काम. जो देवाचे काम सतत करतो तोच सर्वोत्तम भक्त असे समर्थ म्हणत आहेत. आपण कोणतेही काम करत असू ते भगवंताला आवडणारेच असले पाहिजे. प्रत्येक काम देवाला आवडते म्हणून करायचे, पण त्यात भक्ती नसेल, भाव नसेल, तर त्या केलेल्या कामाचा काहीच फायदा नाही. काम करतो आहे म्हणजे काही आपण भगवंतावर उपकार करत नाही आहोत. ते कर्म करत असताना त्यात आपला पूर्ण जीव ओतला पाहिजे. ते काम भगवंताची सेवा आहे हाच भाव असावा. मला घरी कधी कोणी काही काम सांगितले की मी लगेच चिडचिड करायचो. मी लहान आहे म्हणून मला सगळेच काम करायला सांगून त्रास देतात असे क्लेम करून मी ते टाळायचो. पण नंतर विचार केला की जर हेच काम स्वामीजींनी करण्यास सांगितले असते तर त्यांना सुद्धा हेच सांगितले असते का? स्वामीजींनी करायला सांगितले आहे म्हणून ते काम आवडीने केले गेले असते. आता कोणी काही करायला सांगितले की मी असा विचार करतो की आपल्याला स्वामीजींनी सांगितले आहे, ज्यामुळे ते काम करण्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली. केंद्रात सेवा घडते, कोणतेही काम असो ते केले जाते. हे काम देवाचे काम आहे म्हणजेच देवाची पूजा आहे, तर ही देवाची पूजा स्वामीजींची पूजा आहे असा भाव आचरणात आणून ती करण्याचा प्रयत्न करू लागलो. आपण काहीही करत नाही, आपल्याकडून स्वामीजी करून घेत असतात, आपण फक्त माध्यम असतो. तर आपण आपल्या शक्तीबुद्धीनुसार हे जे देवाचे स्वामीजींचे कार्य आहे ते न कंटाळता न थकता करीत राहिले पाहिजे. देवकाज ही एक तपस्या आहे म्हणून समर्थांनी जिजे देह ज्याचा असे म्हटले आहे. तप म्हणजे इंद्रिये आणि प्राण यांची आठणी करणे, ती जिजवणे. ही गोष्ट प्रोफाउंडली दिसली ती भूगावच्या श्रमदानातून आणि 15 ऑगस्ट 26 जानेवारीला केलेल्या स्वच्छतेच्या सेवेतून. तेव्हा कोणते काम किती काम करतोय याचा काहीच हिशेब लागत नाही. त्याचे कारण म्हणजे हे करायला आवडते, कारण ही केंद्राची स्वामीजींची सेवा आहे. तेथे उत्साहाला काही लिमिट नसते. समर्थ सांगतात देवकार्यात उत्साह सतत टिकून राहिला पाहिजे. आपण समजतो त्यापेक्षा शारीरिक कार्यक्षमता कितीतरी पटीने अधिक असते. जेथे आवड असते तेथे उत्साह असतो, तेथे ते दिसून येते. स्वामीजी ज्या उत्साहाने आणि इंटेन्सिटीने आपल्याकरता झिजत आहेत त्यावरून आपल्याला हे कळून येऊ शकते. शारीरिक कष्टाची भीती न बाळगता ते आपल्याला आपल्याकरता त्रास सहन करत आहेत. ते त्यांच्या सद्गुरूंच्या कार्याकरता झिजत आहेत. यावरून समर्थांना देवकाजी झिजणे कसे अपेक्षित आहे ते लक्षात येते. सदा राम नामे वदे नित्य वाचा. जो सदा सर्वदा भगवंताचे नामस्मरण करतो त्याला समर्थांनी सर्वोत्तम दास भक्त असे म्हटले आहे. अनुसंधान राखायला सर्वात सोपा उपाय म्हणजे सतत मनापासून केलेले नामस्मरण. संतांचे देवाजवळ एकमात्र मागणे असे होते की तुझे नाम माझ्या वाणीवर सदैव राहो. परंतु संत कबीर म्हणतात तसे, माला तो कर्मे फिरे जेव्हा फिरे मुख माही, मनुआ तो चहुदिशी फिरे यह तो सुमिरन नाही. म्हणजेच लक्ष न देता नुसते नामस्मरण केल्याने आपण काहीच साध्य करत नाही. जपाची माळ बोटातनं पुढे पुढे ढकलली जात आहे, जीभ नुसती नाम घेत आहे, आणि तेव्हा मनात विचार तिसराच. असे जर होत असेल तर त्या नामस्मरणाचा काय फायदा? मी जेव्हा सदा राम नामे वदे नित्य वाचा या चरणाचा अभ्यास चालू केला तेव्हा नुसते नाम घेत राहिलो, मनात वेगळे विचार चालूच होते. संत कबीरांचा दोहा आठवल्यावर चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्नाला लागलो. मग जाणवले की क्वांटिटी वाईज नाम कमी घेत गेलो, पण स्वामीजी जसे नाम घ्यायला सांगतात तसे नाम घेत होतो. स्वामीजी म्हणतात, नाम आपण ज्याचे नाम घेतो तो नामी आणि नाम घेणारे आपण नामधारक हे वेगळे नसून एकच आहेत. या अभ्यासामुळे मला खूप सॅटिस्फॅक्शन मिळाले. तिसऱ्या चरणात समर्थ म्हणतात, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, सर्वोत्तमाचा दास त्याच्या वाट्याला आलेली सर्व कर्मे म्हणजे स्वधर्म कर्मे उत्तम रीतीने करतो. सर्व साधनांचा पाया कर्मयोग आहे. ही कर्मे अहंकार टाकून फलाशा सोडून करणे, भगवंतांना अर्पण करणे, त्यांच्या अंगाने पूजा होते आहे या भावनेने करणे, या सर्वांना समर्थ स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा असे म्हणतात. आपण देखील आपल्या वाट्याला आलेली सर्व कर्मे या पद्धतीने करणे अपेक्षित आहे. जीवन धन्य होण्याचा मार्ग देवकार्यात देह जिजवणे, नामस्मरण करणे आणि उत्तम प्रकारे स्वधर्माचरण करणे आहे. आम्हा सर्वांकडून सर्वोत्तमाचा सर्वोत्तम दास होण्यासाठी लागणाऱ्या या तीन गोष्टी मनापासून घडण्याची शक्तीबुद्धी द्यावी ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरी ओम.
आता आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त माधवी जोशी ही अभंग सेवा सादर करेल. माधवी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. कल्याण मागणे रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ, तू जग जीवन तू मन मोहन, तू जग जीवन तू मन मोहन, कोण आहे तुझ विन रामा मज, कोण आहे तुझ विन रामा मज. कल्याण मागणे रामा तुझ, आम्ही हरी जन तू जन पावन, आम्ही हरी जन तू जन पावन, बोलती वेद पुराणी रामा तुझ, बोलती वेद पुराणी रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ. देवही आले भक्त मी आले, देवही आले भक्त मी आले, आनंद तुझी येणी गुणी रामा तुझ, आनंद तुझी येणी गुणी रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ. भक्त सुखी देव राव सुखी हो, भक्त सुखी देव राव सुखी हो, दास म्हणे मज देणे रामा तुझ, दास म्हणे मज देणे रामा तुझ, कल्याण मागणे रामा तुझ, कल्याण मागणे, कल्याण मागणे, कल्याण मागणे रामा तुझ.
समर्थांकडे वैराग्याचं मागणं मागून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. मनाच्या श्लोकांच्या आधाराने भक्तिपंथावरून मार्गक्रमणा करत असताना स्वामीजींना अभिप्रेत प्रिय असा त्यांचा दास होण्याचा अभ्यास आपण प्रातिनिधिक चिंतनांमधून पाहिला. शेवटी समर्थांनी रामचंद्रांकडे या जन्माचे जे अंतिम कल्याण चिंतिले आहे ते आपण स्वामीजींकडे मागूया. देवही आले भक्त मिळाले, आनंद तुझी येणी गुणे, भक्त सुखी देव राव सुखी हो, दास म्हणे मज देणे, कल्याण मागणे रामा तुझ. पल्ला मोठा आहे पण आपल्याला सर्व गोष्टी अनुकूल आहेत, आपण फक्त चढत साधण्याला लागणे गरजेचे आहे. शेवटी समर्थांच्या चौपदीचा आधार घेत आपण स्वामीजींकडे यासाठी प्रार्थना करूया. तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, ब्रह्म अनुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. यानंतर सद्भक्त केदार वझे आपले मनोगत प्रकट करेल.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः।
या कार्यक्रमानंतर या मनोगताचा भाग या मनाच्या श्लोकांमधला नाहीये एवढंच सांगतो। हे मनोगत म्हणजे मी 16 ते 25 वयोगटातला साधक आता जस्ट आता 1 वर्ष झालं मला 26 ते 35 मध्ये जाऊन आणि या 16 ते 25 वयोगटाचा कोऑर्डिनेटर म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आणि ते मला करता आलं आणि त्यात मला आनंदही वाटला सेवाही करायला मिळाली। तर या दृष्टीने या मनोगताचं रूपरेषा अशी आहे की 16 ते 25 मध्ये माझा अनुभव काय आहे या वयोगटात मी कसा होतो मला हे केंद्र कसं लाभलं कसं मला भासलं आणि माझा 16 ते 25 या युवा वयोगटात माझा स्वतःचा अनुभव काय आहे आणि युवा स्नेह हे कोऑर्डिनेशन आणि या पद्धतीने एक थोडी माहिती पण गरजेची आहे की हे कसं केलं गेलं कोऑर्डिनेशन किंवा कसं चालतं। युवा गटात या 16 ते 25 या युवा गटाचं काही वैशिष्ट्य अशी आहेत की या वयोगटात एक विशेष उत्साह असतो। यांचा उत्साह बघून आता नुकतंच सुधीर झालं आपलं आणि सुधीर दादा आणि दाहोत्रे काका असे आपल्या शिबिरात त्यांनी शिबिर घेतलं आणि ते सुद्धा म्हणलं की तुमचा उत्साह बघून आम्हाला असं वाटलं की आमचं पण आम्ही पण थोडे जास्त युवा व्हावं अजून थोडं आमचं वय कमी व्हावं। तर आता आपला कामाचा उत्साह आणि एकूणच कुठल्याही कामात आपला उत्साह आणि एक जिद्द प्रेरणा ही खूप प्रकर्षाने जाणूया आणि आता मी सांगतो की हा उत्साह वेगळा असतो कारण मी 26 ते 35 मध्ये गेलोय। याच पद्धतीने अजून एक गुण असा असतो की आपण कुठलं जे काम करू त्यात एक झोकून देण्याची आपली एक वृत्ती असते। म्हणजे मला आठवतं की आता अगदी कुठलं काम म्हणजे कुठलंही काम जसं जर खेळायला गेलो मी क्रिकेट खेळायला गेलो तर मी बेभानून क्रिकेट खेळलेलं याच वयात तुम्ही पण खेळलेला किंवा मी कुठलं समजा आता सेवा करण्याचं काम आपले इथे झालं आणि सामान्यान समिती आहे तर मी पण असे बघितले आणि मी पण तेव्हा झोकून देऊन काम केलंय की बाबा आपल्याला करायचंय किती काम करूया। ही जी झोकून देण्याची वृत्ती आहे आपण आपला आता गणेशपुरमची स्वच्छता झाली तर त्याच्यातले जे स्वच्छतेचे कोऑर्डिनेटर्स होते ते 50% जास्त कोऑर्डिनेटर या वयोगटात नव्हते। म्हणजे इथे मला काय वयोगटांची स्पर्धा लागायची नाहीये परंतु या गुणाचं फक्त हे वैशिष्ट्य आहे असं मी सांगतो। परत या वयोगटाचं एक असं वैशिष्ट्य आहे की यांच्याकडे इनोव्हेशन म्हणजे एक साधनेला पण एक वेगळी दिशा देण्याचं एक त्यांच्याकडे काहीतरी नॅक आहे आणि जर त्यांना वाव दिला तर त्यांच्याकडे खूप साऱ्या कल्पना आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रमांच्या सूचना देणं आणि ते कार्यक्रम करवून आणणं ही पण त्यांच्यात कल्पना शक्ती आहे। तर हे झाले आपले गुण पण अवगुणांकडे नाही इतकं। अजून एक कॉमन म्हणजे माझ्या सकट एक जी असं आपण नेहमी म्हटलं जातं की म्हणजे हे वयोगट का केलेत याचाही एक मोठा विचार आपण करायला लागतो प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी। आमची पण अशी प्रॅक्टिस आहे की ते एक थोडं चिंतन करायचं की नक्की काय उद्देश आहे स्वामीजींनी का बनवले वयोगट। स्वामीजींनी अशा करता वयोगट बनवले की 16 ते 25, 26 ते 35, 35 ते 50 या वयोगटांमधले जे साधक आहेत त्यांची परिस्थिती सारखी आहे त्यांना तोंड द्यावं लागणारी परिस्थिती सारखी आहे आणि त्या परिस्थितीशी ते कसे तोंड देतात आणि त्यातून परमार्थ कसा जपतात याच्यासाठी त्यांना विशेष मार्गदर्शन करता यावं त्यांच्यावर फोकस करता यावा प्लस त्या वयोगटांनी एकत्र येऊन त्याच्यावर तोडगा काढावा की ज्या सगळ्यांना सेम परिस्थितीचा सामना करावा लागतो यासाठी या वयोगटांची निर्मिती झालेली आहे। 16 ते 25 एक नेहमीचा प्रश्न असा राहिलेला आहे की आम्हाला केंद्रात खूप चांगलं वातावरण आणि सद्गुण ऐकायला मिळतात दैवी गुण ऐकायला मिळतात आणि बाहेर आमची संगती बरोबर नाही किंवा आम्हाला खूप विरुद्ध सिच्युएशनला फेस करावं लागतं की जसे म्हणजे मित्रांच्या सवयी वाईट आहेत, कलीग जे त्यांच्या सवयी वाईट आहेत, त्यांचे विचार खूप वाईट आहेत आणि ते मला बांधले गेलेले राहतात. मी असं नाही म्हणू शकत तू माझा कलीग नाही उद्यापासून, तर तो माझा कलीग राहणारच आहे आणि त्याच्याबरोबरच मला काम करायचं आहे आणि त्याचे विचार माझ्यावर खूप विरुद्ध आहेत. आणि हा आपला नेहमीचा प्रश्न राहिलेला आहे. मला असं वाटतं की 50% युवा स्नेहाच्या आपल्या बैठकींमध्ये आपण या विषयाबद्दल स्वामीजींशी बोललेलो सुद्धा आहे. मला स्वतःबद्दल असं आठवतं की इंजिनिअरिंगच्या सेकंड इयर पर्यंत मला हा खूप प्रश्न सतावत होता की म्हणजे आपण चांगला ऐकतो आणि आपल्याला म्हणजे बाहेर परमार्थाची टिंगल चालते किंवा तेवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाही. पण माझा तेव्हा माझाही तेव्हा अप्रोच असा होता की आपण आपल्या परमार्थाबद्दल थोडे डिफेन्सिव्ह आहे त्याचा, कारण मी सुद्धा कोणाला सांगायचो नाही की मी असं काही ऐकतो किंवा मी अभंग ऐकायला मला आवडतात. जर तुम्ही एकदम कोणाला सांगितलं तर तो तुमच्यावर हसू शकतो. ही जी भीती होती ती माझ्या मनात होती. पण काही काळानंतर मी माझ्या अप्रोचमध्ये थोडा बदल करून बघितल्यावर मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण मिळाला. मला एवढा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला की माझे मित्र की जे दारूच्या पार्ट्या करतात त्यांना पण माझ्या वेळा लक्षात राहायला लागल्या की बाबा नाही तू शनिवारला तू येणार नाही माहिती मला पण आणि ते माझे खूप चांगले मित्रही आहेत. तर हा जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तर या प्रश्नाला आपण म्हणजे वन्स फॉर ऑल संपवण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं की म्हणजे माणसात आपले जे संगती आहेत त्याच्यावर टीका करत बसण्यापेक्षा पॉझिटिव्हली त्यांना ऍक्सेप्ट करून आणि आपलेही त्यांना स्केड्यूल सांगून आपण त्यांच्याशी चांगलं समजवून घेऊ शकतो. हा असा माझा अनुभव राहिलेला आहे की जसं आता मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा म्हणजे मी ज्युनियर होतो आणि मला काही तेव्हा जास्त से नसायचं की बाबा काय तू चल फक्त बरोबर असं समजा मॅनेजर म्हटला तर मी असं लगेच नाही म्हणू शकत की नाही येणार मी. तर असं व्हायचं की खूप म्हणजे विचित्र पार्टी वगैरे असं व्हायचं आणि मी मला जावं लागलो 2-3 तेही म्हणजे माझ्या दृष्टीने खूप चुकीचं झालं. मला तिकडे जाऊन जास्त माझ्यावर वाईट परिणाम झाला नाही. मी बाबांना म्हटलं मला जावं लागलं 2-3 पण तेव्हा ते मला म्हणाले की तुझी परिस्थिती सांभाळणे तुझ्या हातात आहे. आणि आता मला असं लक्षात येतं की मी आता त्यांना मी सांगू शकतो की तेच माझी काळजी करतात की ठीक आहे बाबा तुला आम्ही विचारणारच नाही त्यावेळेस. पण काय म्हणजे असं काय दुश्मनी नाही की बाबा जात तू वगैरे पण असं एका मित्रत्वाच्या नात्याने आणि प्लस आपली आपलं पण म्हणजे त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं आणि आपले पण कार्यक्रम आपण करू शकतो ते तुमचे तुम्ही करा या पद्धतीने एक चांगलं नातं हेल्दी नातं या याच्यात आपण परमार्थ वाढवू शकतो. परिस्थिती म्हणजे सिच्युएशन अशी होऊ शकते की आपण परस्पर विरोधी ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो पण मनातून आपल्याला परमार्थ करायचा आहे या याच्यात आपल्याला नीट परमार्थ करता येत नाही कारण आपल्या कृती या विसंगत असतात. त्यामुळे हे हा एक विशेष प्रश्नाचा मी पहिल्यांदा थोडं चिंतन या विषयावर मांडलं. आता युवा स्नेहाचा जो कार्यक्रम आहे तर त्या याच्यात 3 बेसिक गुणांचं नेहमी आमच्याकडून चिंतन झालेलं आहे की साधना सेवा आणि उपस्थिती. तर हे सगळा जो युवा स्नेहाचा जो कार्यक्रम किंवा ही जी पद्धत आहे तर ती या 3 याच्यावर आधारित असावी असं वारंवार चिंतन आमच्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या आधीच्या मीटिंगमध्ये होतं की आपण सद्गुरूंनी सांगितलेली आपल्याला साधना ही मेन आहे ती करायलाच पाहिजे. त्याला काही पर्याय असू शकत हे पहिली साधनेतून मिळालेली शांती आणि त्यानंतर व्यवहारात ती शांती टिकवण्याचा प्रयत्न परंतु साधनेला पर्याय नाही. साधनेबद्दल माझा असं स्वतःच मी सांगू शकतो कारण हे चिंतन प्लस कॉर्डिनेशन अशा पद्धतीने चाललेलं आहे की सुरुवातीच्या काळात माझी इरेग्युलरिटी होती आणि पण मी एक प्रयोग असा केला की मी रोज स्वतःला सांगायचो की बाबा ही तुझ्यात उणीव आहे आणि तू हे चुकीचं करते. तर हे माझ्या मनाला मी बोध देत राहतो की बाबा हे चुकतंय हे चुकतंय हे चुकतंय हे चुकतंय आणि ती बोध खाऊन 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 मग ते सुधारलं. पण साधना ही फक्त आपण फक्त म्हणजे ध्यान तर करायचं पण त्यानंतर आपण काय काय करायचं. साधना म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात काय काय प्रयोग करायचे याबद्दलही येतं. साधना म्हणजे फक्त स्वतःचा काही एक वेळ दिला आणि मग संपलं असं नाहीये. आता हे आपल्याला माहिती पण मग याबद्दल कसे प्रयत्न करायचे. तर 16 ते 25 या वयोगटासाठी मी असा प्रयत्न केला की यात मला फक्त माझी ग्राउंडवर्क नीट करायचं. ग्राउंडवर्क नीट करायचं म्हणजे काय की मला समजा जर ऊस हवा असेल तर नीट खतक आणणं नांगरणं हे मला चांगलं करायचं. मग मी पेरल्यावर ऊस येणार हे मला माहिती. तर हे ग्राउंडवर्क करणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. तर यासाठी एक काही 2-3 विशेष गुण याचा अभ्यास केला. जसं प्रामाणिकपणा. तर प्रामाणिकपणा हा गुण म्हणजे आपल्याला एकदम चौथीतली गोष्ट आठवते की एका मित्राने एकाला फसवलं आणि मग तो कसा अप्रामाणिक. पण प्रामाणिकपणा हा खूप सखोल आहे. कसं की म्हणजे मी सेवेला एकदा गेलो मायामध्ये. दुसऱ्या वेळेस जेव्हा मला विचारलं तेव्हा मी काहीतरी कारण दिलं की मला नाही जमणार. हा अप्रामाणिकपणा आहे माझ्या. हा अप्रामाणिकपणा. किंवा मी माझ्या मनाकडे मी केंद्रात येतो आणि मी श्रवण घडतं माझ्याकडून आणि त्या श्रवणाच्या विरोधी माझ्या मनात विचार होतात तेव्हा मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तो अप्रामाणिकपणा. किंवा ध्यानाला आज लवकर बसवून टाकू जाऊ दे जास्त वेळ नाही चला परत उद्या बघू हा अप्रामाणिकपणा. तर अशा पद्धतीने प्रामाणिकपणा हा बेसिक गुण 16 ते 25 साठी मला वाटला की या प्रामाणिकपणावर सगळं आधारलेलं आहे. की मी जेव्हा म्हणतो तुम्हाला की मला मी हा हा वेळ देऊ शकतो तेव्हा मी हा वेळ प्रामाणिकपणे देऊ शकतो. आणि मी असं म्हणू शकत नाही की बाबा मला उद्या नाही जमणार. उद्या का नाही जमणार मग त्याची कारणं काय आहेत. तर मला मित्रांबरोबर हॉटेलमध्ये जायचंय मग हा अप्रामाणिकपणा. कारण माझा मूळ निश्चय परमार्थाचा. तर आपला मूळ निश्चय पक्का करणं की आपल्याला परमार्थ करायचा. तर परमार्थ करायचा आहे मग त्याच्यासाठी पूरक गोष्टी करा. पूरक गोष्टी करणं म्हणजे काय करणं की समजा आता बाण आहे तर बाणाचं टोक कसं असतं त्याचं टोक निमुळत असतं. कारण का की तो पुढे जावा आणि जाताना त्याला वेग यावा. बाणाचं टोक असं नसतं कधी कारण मग त्याला रेझिस्टन्स होईल. किंवा शिडाची नाव आहे आणि मला एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनाऱ्याला जायचंय आणि मी शिड ऑपोजिट डिरेक्शन मध्ये उभारली माझी वाऱ्याच्या तर मी जाऊ शकणार नाही. पण म्हणजे मी परमार्थ मला करायचा आहे पण माझे विचार विरोधी आहेत माझ्या मनात विरोधी विचार आहे तर याचं मी परीक्षण करेन. दुसरा गुण म्हणजे मनाचीच निगडीत आजच्या स्ट्रीमशी निगडीत असं आहे की मनाची शक्ती आणि मनाचे प्रयोग. तर या याच्यात असं आहे की तुम्ही तुमच्या मनाला किती ताणू शकता. समजा आता मी फर्स्ट इयर मध्ये असताना मला असं आठवतं की इतक्यात मोबाईल वापरायचं असं ठरवलं आणि किती ताणू शकतात. तर हे एकदा या वयोगटात जे ताणलं जातं आणि या वयोगटात जे तुम्हाला मनाची शक्ती मिळते अशा याच्यातून ताणल्यातून ती मग तुम्ही पुढे खूप वापरू शकता असा मला अनुभव आला. तसंच तुमच्या प्रायोरिटीज ठरवून की म्हणजे आता आज संध्याकाळी केंद्र आहे 7:30 आणि पिक्चर बघायचा तर मग मी काय करायचं तर मग मी केंद्रात जायचं. आणि या प्रायोरिटीज ठरवणं म्हणजे यात परत प्रामाणिकपणा येतो. हे सगळे गुण एकमेकांशी निगडीत आहेत. यात परत मनाची शक्ती येते निग्रह येतो की मनाला सांगणं की तू पिक्चर बघायला नाही नको जाऊस तू कार्यक्रमात. अच्छा तर हे सगळे इंटर रिलेटेड गुण आहेत. याचा म्हणजे नटशेलमध्ये सांगायचं झालं तर मोठा निश्चय किंवा विवेक एवढा प्रखर असा एवढंच या तिन्ही गुणांचं एकत्रित मी सांगू शकतो तुम्हाला. यानंतर अजून एक असा म्हणजे अप्रोच माझा झाला की समजा एखादी वाईट परिस्थिती आली की एखादं काम आहे माझं होत नाहीये लवकर तर तेव्हा वाईट वाटतं आपल्याला की अरे व्हावं लवकर व्हावं. तर त्या परिस्थितीच्या समोर किती लवकर आपण हात टेकतो. आपण लगेच स्वामीजींकडे जायचा होत नाहीये काय करू, किंवा कुठे ज्योतिषाला फोन लावायचा की अरे कधी होईल सांग सर. तर ही जी ऍप्लिकेशन आपण चरित्र ग्रंथात वाचतो की स्वामीजींनी कुठल्या परिस्थितीतही केंद्राचे कार्यक्रम कसे व्यवस्थित पार पाडले, किंवा विपरीत परिस्थिती येऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या निश्चयाला त्यांच्या त्यांनी ठरवलेल्या उद्देशाला कसा प्रेफरन्स दिला. तर एक अशा परिस्थितीत माझा असा अधिभाव व्हायचा की अरे एवढं आपल्याला कसं जमेल, पण असं वाटतं की केल्याशिवाय तो अनुभव मिळाल्याशिवाय परत कसा मिळवशील अनुभव. एकदा मी मात केल्याशिवाय परत मात करण्याचं मला माहितीच नाही ना तंत्रज्ञान. तर असं वाटलं की असा विचार आपण मुळीच करू नये की मी स्वामीजीने एवढी माझी पात्रता नाही आहे त्याच्यामुळे मला हे जमणार नाही. पात्रता नाही निश्चित आहे, पण तुम्हाला त्या त्या परिस्थितीत तर जमू शकते. तर हे पुढे जाऊन बिझनेसपणे जमवणं हे एक मला म्हणजे हा परत एक प्रामाणिकपणा आणि सरळसोटपणा की म्हणजे मला आता एक प्रसंग आठवतो की माझा एक बॅक होता सब्जेक्ट ओरल बॅक होती आणि माझी प्लेसमेंट होत नव्हती आणि माझ्या सगळ्या मित्रांची प्लेसमेंट झाली. मला ती अस्वस्थता जाणवायची की अरे आपली प्लेसमेंट नाही झाली, आणि मला ते आईबाबांच्या चेहऱ्यावर पण जाणवायचं की अरे याची प्लेसमेंट झालेली याला चिंता आहे. पण तेव्हा मी या मनाचा अभ्यास करत होतो तेव्हा मला असं चुकूनही एकदा बोला असं वाटायचं. मला खूप अशी इच्छा व्हायची आतून की एकदा रडाव त्यांच्या समोर जाऊ आणि सांगावं सगळं, आणि त्यात आपल्याला दिलासा पण मी ते नाही केलं. त्यांना नाही सांगितलं की मला दुःख आहे. त्या दुःखाची मर्यादा पण मला नंतर कळली आणि त्याच्यातून माझ्या मनाला पण खूप शक्ती मिळाली. तर असं आपण जी वेगवेगळी ऍप्लिकेशन ऐकतो ती आपल्या मनावर बिंधस्थनपणे करणं आणि त्या याच्यात आपण कुठेही कमकटपणा न दाखवणं, यामुळे होतं काय की एकदाच तुम्हाला एक चांगला अनुभव मिळतो गाठीशी की तो वापरून तुम्ही मग परत कुठली परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता. याबरोबर म्हणजे सेवा या त्याच्यात अभ्यास या याच्यात आपलं चाललंय की एखादं पुस्तक आपल्या वाचनात असावं. मी पण आतापर्यंत एक 5-7 पुस्तकं वाचली की जी मला 5-7 वर्ष पुरली. असंच पुस्तक घ्यावं की जे 1-1.5 वर्ष तरी तुम्ही वाचाल आणि त्यात तुम्ही एक एक पान वाचाल आणि एक एक पान इम्प्लिमेंट कराल. असं पुस्तक कधी ठेवलं आणि झालं चला 2 दिवसात वाचून काढलं असं परमार्थी पुस्तक असूच शकत नाही. तर याच तयारीने आपण बसावं की एक पुस्तक घेतलं आणि तुम्ही 1.5 वर्ष त्या पुस्तकाचा अभ्यास केला, दुसरं घेतलं परत पहिलं घेतलं त्याचा 1.5 वर्ष अभ्यास केला. तर अशा पुस्तकांचा रोजचा अभ्यास रोजचं चिंतन असावं असं आपलं साधनातलं कार्यक्रमाच्या वेळेचं चिंतन आणि एकूण चिंतन हे असं. यानंतर सेवा 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 का करावी किंवा सेवेचे काय फायदे, तर सेवेमुळे मला काय फायदा झाला, तर माझा अहंकार थोडा कमी झाला, माझी वायफळ बडबड कमी झाली. मी सेवेच्या ठिकाणी गेलो आणि मला चांगली संगती मिळाली. मला जे आज सगळे केंद्रातले मित्र मिळाले ते सेवेमुळे मिळाले, नाहीतर मला एकदम त्यांची कशी एकदम घनिष्ठ मैत्री होणार सेवेशिवाय. तर त्याच्यामुळे आज आणि तेच आज माझे खरे मित्र आहेत हे मला लक्षात आलं ना. तर सेवा ही खूप गोष्टींसाठी खूप चांगल्या गोष्टींसाठी कारणीभूत. तर सेवेत सुद्धा पहिल्यांदा मी जसं सांगितलं तुम्हाला तसं की आमचं आणि या याच्यात या सेवा याच्यात बर का 25-35 शिबिरातही चिंतन झालं. तर तेव्हा मला आठवतं की मी 11-12 असा होतो आपले लेडी रमाबाई मध्ये मोठे उत्सव चालले तेव्हा मी कुठल्या तरी समितीत असेल पण मी माझ्या समजीचं काम झालं आणि मी कार्यक्रमाला म्हणून बसलो आणि नंतर बघितलं तर कार्यक्रमाच्या वेळेस लोक काम करतात. आता लाज वाटते की आता कसा बसलो. स्वामी कार्य सेवा करायची तर उठायला पाहिजे होता. तेव्हा पहिला सेवा करणं महत्वाचं आहे. तर सेवा ही म्हणजे आपल्या 16 ते 25 वयोगटासाठी तर मी म्हणेन की पहिली सेवा आणि मग काय ते सेवेच्या बाबतीत. तर ही सेवा परत या प्रामाणिकपणाला की मला आज जमतंय उद्या नाही जमतंय का नाही जमतंय. सेवा पण मी म्हणजे माझी सेवेची खरी सुरुवात अशी झाली की माझ्या अपार्टमेंट मध्ये झोपायला जावं लागायचं तिथपासून सेवेची सुरुवात झाली. तेव्हा अमरेश अवधूत राहुल विशाला हे सगळे लोक तिथे त्यांनी मला तिकडे त्या ग्रुपमध्ये घेतलं आणि तिथून माझी सेवेची सुरुवात झाली. तिथे मी अमरेशच एक वर्ष असं बघितलं की तो त्याला समजा सांगितलं की या आठवड्यात नाहीये कोणी तर तो आठवडाभर माझ्या अपार्टमेंटमध्ये झोपायचा. तर इथून माझ्या सेवा काय आहे कशी करायची का करायची हे लक्षात. मग सेवेत मग आपापच मग कारण सांगणं किंवा हे थोडं कमी झालं की नाही जमत आहे तर मग का नाही जमत नाही तर ऍक्च्युली जमत आहे मग जायचं. तर हे झालं सेवेबद्दल. सेवेनी आपला अहंकार कमी होतो चित्त शुद्धी होते आणि हे आता संगती आपल्याला चांगली मिळते आपापच लाभते म्हणजे. आणि आपोआप माझे म्हणजे हे सांगायला काही मला वाईट वाटत नाही की माझे शाळेतले मित्र आणि कंपनीतले मित्र मागे पडले आणि मला यात काहीच वाईट वाटत नाही कारण माझ्यासमोर आता आहे ते खूप चांगले मला माहिती. यानंतर तिसरा आपण याचं हे अभ्यास केला की उपस्थित. तर आपल्याला ज्या केंद्रात जाता येणं शक्य आहे त्या ह्याच्यात आपण जायचं परत प्रामाणिकपणा आहे की स्वामीजींनी सांगितलंय की तू महिन्यातून एकदा ये त्याला मी नियम समजेन पण मला महिन्यातून दोनदा जमतंय पण जाऊ दे त्यांनी एकदा सांगितलंय मी एकचा नियम करीन. तिथे प्रामाणिकपणा आहे माझा. तर उपस्थितीने आणि हे काय वातावरणाचे चांगले संस्कार तर होतात आपल्यावर श्रवण घडत. तर उपस्थितीबाबत पण आमची चर्चा अशी होते की उपस्थिती म्हणजे मॅक्सिमम उपस्थिती विदाऊट एनी रूल मॅक्सिमम उपस्थिती. एका आठवड्यात तुम्हाला समजा दोनदा तुम्ही रेग्युलर येत असाल आणि एखाद्या आठवड्यापुरतं तीनदा जमत असेल तर त्यात नियम न घालता तिसऱ्यांदा यायचं याला मॅक्सिमम उपस्थिती. तर अशा पद्धतीनं खूप झालंय असं वाटतं. तर अशा पद्धतीने अजून एक पुढचा पार्ट आहे पण तो मी नंतर कधी तरी सांगेन म्हणजे आता खरंच खूप वेळ झाली. तर या पद्धतीने म्हणजे हे चिंतन मनोगत अशा टाईप माझ झालं. तर याच्यात बेसिक एक इन अ नटशेल सांगायचं झालं तर परमार्थाचा मोठा निश्चय आणि निग्रह आणि तो रोज लक्षात ठेवण्यासाठी केले जाणारे कुठलेही उपाय आणि प्रामाणिकपणा हे मला माझा थोडा बहुत याच्याबाबत अभ्यास झाला आणि याच्यामुळे मला फायदा झाला असं मला वाटतं. आणि यानंतर आपण सुनील दादांकडून या कार्यक्रमाबद्दलचं मार्गदर्शन.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज जो हा 16 ते 25 वयोगटाचा युवा स्नेह कार्यक्रम झाला, त्यामुळे माझ्यामध्ये देखील अत्यंत उत्साह संचार। माझं मन थेट 25-30 वर्षापूर्वी गेलं। मोठे स्वामीजी असा कार्यक्रम झाला त्याचं म्हणत असत की आज जर ती स्वरूपानंद असते तर ती तुम्हाला डोक्यावर घेऊन दाखले असते। आज देखील मला असं वाटतं की या कार्यक्रमाने स्वामी माधवनाथ आणि आपले परमप्रिय सद्गुरू मकरंदनाथ यांना खूप आनंद झालेला आहे। स्वामी माधवनाथजी म्हणायचे की मला खात्री आहे की आता 100 वर्ष हे कार्य पुढे चालणार आहे। ते तेव्हा जे म्हणायचे ते आता जर 100 वर्ष पुढे हेच कार्य चालणार आहे असंच मकरंदनाथ निश्चित तुमचा हा कार्यक्रम जो आहे तो ऐकल्यानंतर मनात म्हणत असतील। सर्व कार्यक्रम अतिशय उत्तम एक प्रकारे चढत चढत असा गेला। या कार्यक्रमाच्या मनोबोधाच्या अभ्यासाची जी थीम तुम्ही जी निवडली होती, दैनंदिन जीवनातील मनोबोध, त्याच्यामध्ये प्रणवनी केलेलं सुंदर सूत्रसंचालन, हर्षवर्धननी म्हणलेली उद्धव स्वामींनी रचलेली प्रार्थना समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, त्याच्यानंतर श्वेतानी जे भक्तिमार्गाचं कसा भक्तिमार्ग आहे मला एक जाणवलं की तुम्हाला सर्वांना स्वामीजींकडून केंद्रामध्ये जे श्रवण घडतं आहे ते तर अत्यंत शुद्धतम असं आहे आणि त्याचं तुमचं ग्रास्पिंग देखील उत्तम आहे, उत्तम प्रकारे त्याचं ग्रहण आहे, हे सर्व चिंतनांवरून लक्षात आलं। चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी राधिका, आताच तू विचार करते की 16 सालांमध्ये म्हणजे व्यर्थ चिंता वाहते। नीलनी जे वाक्य सांगितलं ते मला खूप आवडलं, विजडम स्किल आणि व्हर्च्यू, काय करायचं ते कळतं, कसं करायचं ते कळतं, आपल्याला स्वामीजींकडे ते केंद्रात येऊन काय करायचं ते कळतं आहे, कसं करायचं ते देखील कळतं आहे। ध्यान ही जी गोष्ट आपण घेतली मुख्य साधनेची, तर ध्यानसाधनं आपल्याला करायची आहे हे आपल्याला कळतं आहे, कसं करायचं ते कळतं आहे, आता करणं आहे, त्याप्रमाणे ते करणं हा व्हर्च्यू हा जो गुण आहे तो गुण आपल्या ठिकाणी श्रेष्ठ धारिष्ठानी कसं येईल हे जे त्यांनी सुंदर रीतीने सांगितलं, आशुतोषनी आपल्याला जर आसपासच्या लोकांची जर एक्सपेक्टन्सी आपल्यामध्ये जर वाढवायची असेल तर समर्थांनी जर युक्त्या सांगितल्यात की वाद नको घालायला कुणाशी, आपल्याला परमार्थ आपण करतो आहोत आणि तो कसा श्रेष्ठ आहे, आपण मित्रांना तुम्ही कसं चुकीचं करताय असं जर वादाच्या अंगाने सांगायला गेलो तर ते जमणार नाही. भेद नको आणि आपण दुसऱ्याला शिकवतो आहोत ही भावना नको असं जर असेल तर आपल्याला आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींमध्ये त्यांना ऍक्सेप्ट करून असं राहता येईल. आनंदी जो सर्वोत्तम दासाचं जो श्लोक आहे त्याचं उदाहरणच स्वामीजींच्या रूपाने आपल्या समोर आहे. सदा देव काजी जिजे, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, अशा प्रकारे जीवन आपल्याला घडवायचं आहे. तसंच दीप्तीने जे भजन सांगितलं प्रणवतीचे दुसरीत असताना सज्जनगडला तेव्हा आलेला होता, मी देखील तेव्हा होतो आणि सुरुवाती काळामध्ये भजनाच्या कार्यक्रमामध्ये हा अभंग नेहमी म्हटला जायचा, हे भजन नेहमी सांगितलं जायचं. हृदय पद्म निवास माझे माधव गुरु माये असं आम्ही खूप रंगून जाऊन असं म्हणायचो. आणि शेवटी माधव युनिटीच्या अतिशय गोड आवाजामध्ये असं जे समर्थांनी कल्याण रामदासांजवळ रामाजवळ मागितलं त्यांनी हा कार्यक्रम अगदी शिखराला पोचला असं म्हणता येईल. पण खरा शिखराला पोचला तो सहज अशा केदारच्या मनोगताने, मी असं बोलू शकलो नसतो कारण ती एक जनरेशन गॅप जी निर्माण झालेली आहे. आमच्या इथं वातावरण वेगळं होतं, तुम्ही जे आजच्या वातावरणामध्ये आहात ते वातावरण वेगळं आहे, त्यामुळे नुकताच त्याच्यातून जो पुढे एक पाऊल टाकून गेलेला आहे तो जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा तो नेमक्या रीतीने काय या ठिकाणी आवश्यक आहे हे त्यांनी जे सांगितलं की साधना सेवा आणि उपस्थिती या अंगाने जे वयोगट कसा विचार करतो त्याचं जे मनोगत आहे त्याच या वयोगटाला एक मार्गदर्शक असं निश्चित आहे. मला असं वाटतं की मनोबोध हा जो ग्रंथ आहे हा मनोबोध ग्रंथ समग्र परमार्थ सांगणारा असा ग्रंथ आहे. त्याचा आपण जितका डूब घेऊन अभ्यास करू तितका आपल्याला त्याच्यातून परमार्थाचं महाधन मिळत राहील. विनोबा असं म्हणतात की दासबोध ही सोन्याची खाण आहे, तर मनोबोध ही सोन्याची तिजोरी आहे. जी शुद्ध तिजोरीमध्ये सोनं जे साठवलं जातं ते शुद्ध सोनं साठवलं जातं. तसं 205 श्लोकामध्ये समर्थांनी अगदी शुद्ध कोर परमार्थ ज्याला असं म्हणतात तसा सांगितलेला आहे. पण त्याच्या जोडीला त्यांनी आज जी थीम या चिंतनाची होती की दैनंदिन जीवनातील दासबोध, दैनंदिन जीवनाची आणि परमार्थाची कशा तऱ्हेने सांगड घालता येईल हे समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं आणि त्या थीमनी हे चिंतन आपण या मुलांकडून जे ऐकलं नेमक्या रीतीने हे जे दैनंदिन जीवनात समर्थांनी जे सांगितलेलं आहे युक्त्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या कशा अप्लाय करायच्या ते नेमक्या रीतीने तुम्हाला कळतं आहे. पण ह्याच्या पुढे जाऊन जो समर्थांनी अतिशय अंतरंग परमार्थ जो सांगितलेला आहे त्या परमार्थामध्ये डूब द्यायची आहे. केदार म्हणत असे उत्साह या वयोगटामध्ये आहे, झोकून देण्याची वृत्ती आहे. त्यामुळे परमार्थ आपण जेवढा करू तेवढा झोकून देऊनच करायचा, टोकातच करायचा. दासबोधाच्या पुढच्या भागामध्ये साधारणतः असं होतं की सुरुवातीचे श्लोक वाचले जातात. प्रणव जसं म्हटला तसं सुरुवातीला शाळेमध्ये मनाच्या श्लोकाच्या पाठांतराची स्पर्धा असते. त्याच्यामध्ये पहिले 25 श्लोक त्याच्यामध्ये किती तुम्ही नीट म्हणता त्याप्रमाणे मग बक्षिसं दिली जातात. पण पुढचे श्लोक 175 जे श्लोक आहेत ते तिथपर्यंत जातच नाही. तिकडे दृष्टी आपण टाकायला पाहिजे. एका श्लोकाने माझ या युवा स्नेहाच्या निमित्ताने लक्ष वेधलं गेलं. तो श्लोक असा आहे, खरे शोधिता शोधिता शोधित आहे, मना बोधिता बोधिता बोधित आहे, परी सर्वही सज्जनाचे निसंगे बरा निश्चयो पाविजे सानुरागे. आपल्याला जीवनामध्ये येऊन नेमकं काय करायचं आहे त्याचा निश्चय होणं आवश्यक आहे. समर्थ म्हणतात, खरे शोधिता, खरं काय आहे, सत काय आहे, सत्य काय आहे, ते सत्य आपल्याला शोधायचं आहे. आणि या सत्याचा मार्ग जो आहे तो शोधायचा जो मार्ग आहे तो आतमध्ये आहे. असं म्हणतात की लॉंगेस्ट जर्नी जर्नी विदिन. आतला मार्ग हा लांबचा मार्ग आहे, त्याच्यामध्ये अडथळे देखील खूप आहे. हा शोध आपल्याला त्याचं सतत पाठपुरावा करायचा आहे. समर्थ असं करता म्हणतात की शोधिता 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 आहे असं तीनदा ते सांगतात. सतत त्या शोधाचा पाठपुरावा करायचा आहे. थोडं शोधलं सोडून दिलं असं इथे चालणार नाही, जीवनभर त्याचा पाठपुरावा करायचा आहे. कारण हे सत्य जे आहे हे सत्य झाकलेलं आहे. सत्याचं मुख्य उपनिषद म्हणतात, सुवर्णमयेन पात्रेण सत्यस्याप्येतं मुखं. सत्याचं मुख सुवर्णमयी पात्राने झाकलेलं आहे. हे मगाशी जे उल्लेख आला की अतिशय खूप अट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन सगळी जी आहेत त्यांनी हा मार्ग हे सत्य जे आहे ते झाकलेलं आहे. सत्य आणि अमृत, सत आणि असत यांचं विलक्षण मिश्रण आपल्या समोर आहे आणि त्याच्यातून सत शोधून घ्यायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वज्ञ संत ज्याचा स्वीकार करतात त्याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. जसं धान्याची कापणी केली जाती, पिकाची कापणी केली जाती आणि त्याच्यामध्ये जो दाणा असतो तो दाणा फुलपटाने गुंडाळलेला, ते फुलपट आधी वेगळं करावं लागतं. फुलपट वेगळं केल्यानंतर ते फुलपट आणि दाणे एकत्र असतात, मग ते वाऱ्याच्या याला धरावे लागतात. वाऱ्याने सगळे फुलपट उडून जातात आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कणांचा आपैसा राशीवा जोडे. आपल्याला ते धान्याचे कण धान्य जे आपल्याला पाहिजे असतं ते आपल्याला लागतं. तसं फुलपट हे सगळं काढून टाकणं हे जे आहे ते आपल्याला या शोधामध्ये करावं लागतं. आणि याच्याकरता मनाला समर्थांचा मनोबोध आहे. ते म्हणतात मना बोधिता 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 आहे. परत ते तीनदा सांगतात. हा बोध हळू 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 करत जावा लागतो. हा मनाला बोध जो असतो तो आपण जितकं सद्गुरूंच्या सहवासामध्ये जाऊ तितकं आपल्याला होत जातो. म्हणून केदारने मग अशी सांगितलं मला फार आवडलं की उपस्थिती महिन्यातून एकदा म्हणजे नियमित असं स्वामीजी सांगत असतील तर आपल्याला 30 दिवस किंवा केंद्र जर महिन्यातून आपण किती म्हणू 15 दिवस असेल तर 15 दिवस उपस्थित राहता येत असेल तर राहणं हे जे आहे इथे येणं म्हणजे मनाला बोध करून घेणं. उपनिषदामध्ये असं म्हणलेलं आहे की प्रतिबोध विदितम ब्रह्म. प्रतिबोध म्हणजे प्रत्येक आपल्या कर्मातून प्रत्येक आपल्या श्रवणातून प्रत्येक आपल्या साधनेतून तो बोध आपल्याला मनाला करून घ्यायचा आहे. मना बोधिता 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 आहे. पण याला समर्थ कंडिशन अशी सांगतात की परी सर्वही सज्जनाचे संगे. हे सर्व सज्जनांच्या संगतीत होणार आहे, सद्गुरूंच्या सहवासामध्ये होणार आहे. आपलं मोठं भाग्य आहे जणू हा आपला सुवर्ण काळ आहे. सद्गुरूंचा सहवास आपल्याला लाभतो आहे, त्यांच्याकडून त्यांचं श्रवण लाभत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि पुढे समर्थ असं म्हणतात की बरा निश्चय पाविजे सानुरागे. बरा निश्चय याचा अर्थ बरवा निश्चय, चांगला निश्चय. चांगला निश्चय हा आहे की आपण ते आत्मस्वरूप आहोत. या जीवनामध्ये आपल्याला आत्मदर्शन करून घ्यायचं आहे. आपण कोण आहोत आपल्या स्वरूपाचा बोध याच जन्मामध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि तो कसा करून घ्यायचा आहे तर भक्तीनी प्रेमानी करून घ्यायचा आहे. ते म्हणतात बरा निश्चय पाविजे सानुरागे. अतिशय प्रेमानी भक्तीच्या अंगानी या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प देखील प्रेमभाव हा आहे. प्रेमभाव याचा अर्थ भगवंतावर प्रेम करणं, सद्गुरूंवर प्रेम करणं. आणि या प्रेमातून हा शोधाचा आणि बोधाचा मार्ग चालू होतो. प्रेम निर्माण झालं की शोध घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. प्रेम निर्माण झालं की तो बोध अंतकरणामध्ये हळूहळू ठसायला लागतो. त्यामुळे समर्थनीय श्लोकामध्ये जो अत्यंत अंतरंग परमार्थ सांगितलेला आहे तसंच पुढच्या श्लोकांमध्ये देखील त्यांनी जो सांगितलेला आहे तो आपण समजून घेऊयात. पुढे एका श्लोकामध्ये ते म्हणतात की हे मना तुला हा निश्चय प्राप्त झालेला आहे, आता तुला हा पक्का करायचा आहे. तो पक्का करण्याकरता तू सतत श्रवण करणं आणि सज्जनांच्या संगतीमध्ये जाणं आवश्यक आहे. हे जे समर्थांचे मनाचे श्लोक आहेत या श्लोकांच्या अंगाने हा जो अंतरंग परमार्थ जो त्यांनी सांगितलेला आहे आणि आपण जे चिंतन केलं ज्याची व्यवहाराशी जोड देणं आपल्या नित्य जीवनामध्ये तो उतरवणं या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सद्गुरूंच्या सहवासामध्ये सद्गुरूंच्या कृपेने करत राहू. हरी ओम तत्. कुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर।